हिट्स 93.5 रेड एफएम वर 9:13 मॉर्निंग नंबर वन मध्य रुद्र आहे तुमच्या सोबत एंड मॉर्निंग नंबर वन में आज का हमारा शो हम समर्पित करने वाले हैं एक महान म्यूजिक डायरेक्टर को श्री आर डी बर्मन साहेब. 27 जून 1939 आजच्याच दिवशी 1939 साली साहेबांचा जन्म झाला होता आणि खऱ्या अर्थानं आपल्या बॉलिवूडला इतके अजरामर गाणे त्यांनी दिले आहेत. म्हणजे मला तर खऱ्या अर्थानं जेव्हा पंचमदा हे नाव डोळ्यासमोर येतं तेव्हा लागलीच्या लागली शोले सिनेमा दिसायला लागतो. शोले आणि त्यातले गाणे स्पेशली स्वतः बर्मन साहेबांनी म्हटलेलं गाणं वा 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 मेहबूबा ओ मेहबूबा. ह्या गाण्याला एक फार सुंदर हिस्ट्री आहे बरं का, त्या हिस्ट्रीबद्दल आपण बोलूयात. बट आर डी बर्मन साहेब का म्युझिक, किशोर कुमार साहेबांचा आवाज, आशा भोसलेंचा आवाज, या दोघांचं नाव स्पेसिफिकली मी यासाठी घेतोय कारण जसं थोडा वेळापूर्वी बोललो आपण बर्मन साहेबांबरोबर, ह्या दोघांनी खूप जास्त काम केलेलं आहे, प्रचंड काम केलेलं आहे आणि जे काम केलेलं आहे सोनं रे, दॅट्स इट सोनं. सो आज यात सोन्यासारख्या सुंदर सुंदर गप्पा होणार आहेत सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर. कुठेही जाऊ नका, सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते राहो.